पाठ दोन, पेहराव आणि फॅशन.
सहा, दोन इंचांचा फरक. ये ग आरती, जिने चढून आलीस की काय? घामाघूम झाली आहेस ती. बैस, पाणी आणते.
आले लिफ्टनंच तरीही घामाघूम झाले
का?
तळमजल्यावर लिफ्टमधून एक मुलगी बाहेर पडली आणि घाईघाईनं निघून गेली. आधी मला तिचा चेहरा तुझ्या धाकट्या नातीसारखा वाटला, पण म्हटलं शक्य नाही.
लाल टी शर्ट घातलेली ना, स्वराज होती ती, आत्ताच बाहेर पडली.
काय सांगतेस? अगं पण डोक्यावर केस नव्हते तिच्या. अलके, काय झालंय?
उन्हाळा सुरू झालाय, उकाडा वाढलाय ना.
वात्रटपणा नको. अलके, काही आजार बिजार नाही ना? नीट सांग जरा.
नीटच सांगितलं मी तुला, डोक्याला घाम येतो म्हणून तिनं गोटा केलाय.
स्वतःच्या मनानं? काय गहे, तुम्ही कुणी अडवलं नाही तिला? तू आजी तिची?
तिच्या आईनंच कापले केस.
शाबास, याला काय म्हणायचं? प्रगती, स्वातंत्र्य, फॅशन,
सगळंच, शिवाय गरजही.
मुलीला नाही बाई बरं दिसत ते, तू काहीही म्हण. ती म्हणाली म्हणून लगेच ऐकता कसं तुम्ही? इतकं सैल सोडू नये मुलीला.
आता तू जरा बावटासारखं बोलायला लागलीये सारती. आपलं लहानपण आठव, आपल्या ग्रुपमध्ये मी सोडून सगळ्यांचे बॉबकट होते. मनीषाचा तर जवळजवळ बॉयकटच होता. आपली सकाळची शाळा असायची तेव्हा रोज उठून दोन वेण्या घालण्याची कटकट नको म्हणून माझी आई माझेही केस कापायला निघाली होती. पण मला लांबच केस हवे होते. आई मुकाट्यानं रोज माझ्या वेण्या घालत राहिली. तिला त्रासच होत होता. ते केसांचा गुंता काढणं, मग माझं रडणं, पाय आपटणं. पण तिनं जबरदस्तीनं केस नाही कापले माझे. माझं निवडीचं स्वातंत्र्य तिनं मान्य केलं. तसंच स्वराचं आम्ही मान्य केलं. आमच्यात ही परंपरा आहे.
अगं पण बॉबकट वेगळा, हे वेगळं, एकदम गोटाच.
तो काय कायमचा राहणार आहे का? केस वाढतात आरती. बाकी जाऊ दे, तुझ्या टाळूवरच्या केसांची लांबी किती आहे? 2 इंच. 2 इंच झाले की तुझी पार्लरमध्ये जायला हवं म्हणून चुळबुळ सुरू होते. स्वराचे केस तुझ्यापेक्षा थोडे आणखी आखूड आहेत, एवढंच. फार नाही, फक्त 2 इंचांचा फरक. काळाबरोबर एवढा तरी फरक पडणारच नाही.